अशी झोप घरात आली गेली वारे वाटतं इथं येते डोळं दुखते आपली झोप येते ना असं वाटतं असंच लटकून जाऊ आज कुठं झोपलं म्हणून आज अर्धा लागले काम काय म्हणले नाही माझी घरच्या निघाला असेल तर लवकर मला सात निघाला असेल तिला आणा म्हणे नवला पोहोचतो आज नव्हते ना ते 9 वाजेपर्यंत झोपतो बहीण मला 10 वाजल्यापासून उठली 10 उठली तुम्ही काय म्हणलं पाहिजे काय 10:30 उठली